1650 कोंढाणा आदिलशहाला परत द्यावा लागला. आदिलशहाच्या अटकेतून शहाजीराजे जरी सुटले असले तरी त्यांना आदिलशाहीतून सुटका नव्हती. आदिलशहासाठी सगळ्यात जास्त
सॅम्पल कम्प्लीट रेडी टू कंटिन्यू.